तिथून मग बसेस निघाल्या त्या थेट दार्चेनला थांबल्या. परत रूममध्ये जाऊन फ्रेश झालो व दार्चेन मार्केटमध्ये लास्ट मिनिट शॉपिंग करायला निघालो. हॉटेलचे नाव चायनीज लिपीमध्ये होते म्हणून त्याचा फोटोच वर्षाने काढला. आम्ही परतीच्या खाणाखुणा लक्षात ठेवल्या. दुसऱ्या दिवशी खरी परिक्रमा सुरू होणार होती. डायमॉक्सच्या गोळ्या सागापासूनच सुरू केल्या होत्या. सकाळी ब्रेकफास्ट व पॅक लंच घेऊन बसेसमध्ये बसलो. यमद्वाराला 3 लाईन्समध्ये उभे राहिलो. एक यमद्वारापासून परत हॉटेलकडे जाणारी, दुसरी घोड्यावरून परिक्रमा करणारी आणि तिसरी पायी परिक्रमा व पोर्टर घेणारे. घोड्यांची लॉटरी असते. एका टोपीत घोडावाला घोडेवालीच्या नावाच्या चिठ्ठ्या असतात व आपण त्यातली एक उचलायची असते. आमच्या ग्रुपमधील बऱ्याच जणांनी घोडे व चालणे पसंत केले होते. यमद्वाराला 3 प्रदक्षिणा घालून घोड्यावर बसलो. वाटेत 4-4 किलोमीटरवर 2 टी स्टॉल्स व घोड्याचे व आपले रेस्ट पॉइंट्स लागले. तिथे पॅक लंचचा आस्वाद घेतला व परत घोड्यावर चढलो. पूर्ण प्रवासात कैलाशाचे दर्शन आपल्या उजव्या हाताला होत असते. एका बाजूला खळाळती नदी व दुसरीकडे पर्वत असे फार सुंदर वातावरण होते. घोडेवाले तिबेटियन जातीचे असून फार थोड्यांना इंग्लिश हिंदी समजते. 80% लोकांशी हातवारे करूनच बोलावे लागते. माझा घोडेवाला खूप विचित्र असा तरुण मुलगा होता. त्याला कुठलीच भाषा कळत नव्हती व समजून घ्यायची तर अजिबात इच्छा नव्हती. माझे गुडघ्यांचे ऑपरेशन झाले असल्याने मला घोड्यावर बसणे व उतरणे आव्हानात्मक वाटत होते. त्याला परोपरीने सांगून त्याला त्याचे महत्व कळत नव्हते. डेरापूक पर्यंतचा प्रवास असाच पार पडला. वर पोहोचेतो पाऊस सुरू झाला. ऑक्सिजनची पातळी फारच विरळ झालेली. सर्वांना रूम मिळून वर पोहोचेपर्यंत रात्र झालेली. कसे बसे डिनर उरकून लवकर झोपेचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशीचे थोडे टेन्शन मनात होते. आम्हाला जी रूम दिलेली होती ती एका रेस्टॉरंटमधली आतली खोली होती. बाहेर गिराईकांची वर्दळ खूप उशिरापर्यंत चालू होती व आमची त्यांना थोडा आवाज कमी करण्याविषयी रिक्वेस्ट. यातच पहाटेचे 4-5 वाजले. आम्ही सर्व अनेके आटोपण्यासाठी उठलो. ग्रुपनेच रूम बाहेर पडत होतो. डोक्याला सर्च लाईट लावून, कारण तिथे वाईल्ड डॉग्सची भीती असते. रेस्टॉरंट मालकीण आमचे रूम लाईट व आवाज बंद करायला सांगत होती. नवे ओरडतच होती, कारण बाकी खोल्यांमध्ये लोके गाढ झोपेत होते. कधी तिचे ऐकून आम्ही गुपचूप अंधारात तयारी करू लागलो. 6:30 नाश्ता व पॅक लंचचे पॅकेट मिळाले व आमचे घोडे येण्यास सुरुवात झाली. मी आदल्या दिवशी आमच्या चायनीज टूर गाईडकडे माझ्या घोडेवाल्याला समज देण्याविषयी विनंती केली होती. गुडघ्याच्या ऑपरेशनमुळे ही काळजी माझ्या मनात होती व तिथेच घात झाला. मला पुढचा प्रवास करू नये असे सांगण्यात आले, कारण वर डोलमाला पासला स्नोफॉल चालू होता व तिथे बर्फावर घोडे माणसे घसरण्याची भीती वाटत होती. तसेच 9 किलोमीटरचा स्टीप उतार माझ्या गुडघ्यांवर प्रेशर आणू शकत होता. मला माझ्या डॉक्टरने पायाची 1% पण रिस्क घेऊ नको असे सांगितल्यामुळे मी पण मनात कच खाल्ली. आता त्याचा मला खूप पश्चाताप होतोय की किती दैवी सौंदर्याला मी मुकले. जेवढे चित्र माझ्या नजरेसमोर उभे केले गेले तेवढे भयावह ते नव्हते. असो दैवी इच्छा, माझ्या नशिबात डेरापूक पर्यंतचीच परिक्रमा लिहिली गेली असेल. बाकी सर्व ग्रुपला शुभेच्छा देऊन मी साश्रू नयनाने परतीच्या प्रवासाला लागले. बदली घोडा खूपच नाठाळ होता म्हणून मी चालणे पसंत केले. पाऊस पडतच होता. माझ्या बरोबर महेश भाऊजी पण घोड्यावरून परत येत होते. दार्चेनला मला चालताना बघून त्यांनी त्यांच्या घोडेवाल्याला विनंती केली की पायी चालण्याची, पण त्याने नकार दिला. शेवटी मीच परत घोड्यावर बसले व ते थेट यमद्वाराच्या आधी 3-4 किलोमीटरवर उतरले. घोडा व घोडेवाला अतिशय दमला होता. त्याने हेच यमद्वार आहे असं सांगून एका लोकल बसमध्ये 40 युवान भाडे भरायला सांगून बसवले. ती बस दार्चेन लोकल मार्केटपर्यंत होती. तिथे उतरल्यावर मला कळले की आपल्याला टूर गाईडचे नाव व हॉटेल्सचे नावच माहीत नाही. तिथल्या लोकल पोलिसांच्या प्रचंड मदतीने मी आमच्या हॉटेलला पोचले. ही पण त्या परमेश्वराचीच कृपा. विषण्ण अवस्थेत आधीच तिथे थांबलेल्या माझ्या सहकाऱ्यांना भेटले. जरा आंघोळ वगैरे उरकून फ्रेश झाले. जेवणावरची वासनाच उडाली होती नैराश्याने. सहज नजर खिडकीतून बाहेर गेली तर काय, खिडकीतून कैलाश पर्वताचे मस्त दर्शन झाले. मग उरलेला दिवस त्याच्याकडे बघत थोडे पोथी वाचन जप यातच घालवला. दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30 सगळे परिक्रमावासी परिक्रमा यशस्वी करून परतले. डोळ्यात आनंदाश्रूंनी त्यांची डगळा भेट घेतली. पाया पडलो. मग नाश्ता झाल्यावर परतीचा प्रवास सुरू झाला. गेलो त्याच मार्गाने प्रथम सागा, मग केरू रासुवामध्ये इमिग्रेशन जे यावेळी सुसह्य होते करत नेपाळ गाठले. सगळ्यांना घरी परतीचे वेध लागले होते. 3 तारीख आपल्या आपल्या मनाप्रमाणे घालवली. कोणी पशुपतीनाथला गेले, कोणी शॉपिंग केले. संध्याकाळी जेव्हा 4 तारखेला मुंबई एअरपोर्टवर पोचलो तेव्हा आपल्या जीवलगांना भेटून परत नयनात अश्रू आले. सुमित्राच्या यजमानांनी सर्वांसाठी गुलाबाची फुले आणली होती. ट्रॅफिकचा सामना करत जो तो घरी पोचला तेव्हा रात्रीचे 8, 9, 10 वाजलेले. प्रत्येकाच्या घरी औक्षण करून स्वागत झाले. आता जवळजवळ महिना होत आला आहे पण या यात्रेचे गारुड काही मनावरून उतरले नाही. परत परत मन त्या प्रदेशात फिरूनच येते व तिथे परत जाण्याची स्वप्ने पडतात. शुभम भवतु.